चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी कर्मवीरांचा केला सन्मान। तुलसीपूर साखर कारखान्याकडून बुधवारी वृत्तपत्र वितरक आणि सफाई कामगारांना खाद्यपदार्थ आणि कपडे यांचं वाटप करण्यात आलं। कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी वितरकांचा कोरोना फायटर्स अशा शब्दात गौरव करून पुढेही आमचं सहकार्य राहील असं सांगितलं। बुधवारी सकाळी कारखाना परिसरात वृत्तपत्र वितरक आणि सफाई कामगारांना बोलवण्यात आलं। SDM विनोद सिंह यांनी कारखान्याच्या या सहकार्याबद्दल कौतुक केलं। ते म्हणाले, कोरोना व्हायरसच्या लढाईत वृत्तपत्र वितरक आणि सफाई कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे। प्लांट प्रमुख योगेश कुमार सिंह यांनी सांगितलं की या आपत्तीत वृत्तपत्र वितरक आणि सफाई कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांच्या धैर्याला सलाम। मुख्य व्यवस्थापक आशिष प्रताप सिंह, वाणिज्यिक व्यवस्थापक राजन कुमार, पूर्व ब्लॉक प्रमुख सत्यनारायण मिश्र, VS चौहान आणि नरेंद्र कुमार यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना आणि सफाई कामगारांना धन्यवाद दिले, तसंच त्यांना रेशनचं साहित्य दिलं।